Book 2
6
Saha
Saha
Leggere e scrivere.
Vacne ani lihne.
Vacne ani lihne.
Io leggo.
Mi vacat ahe.
Mi vacat ahe.
Io leggo una lettera.
Mi ek mulakshar vacat ahe.
Mi ek mulakshar vacat ahe.
Io leggo una parola.
Mi ek shabd vacat ahe.
Mi ek shabd vacat ahe.
Io leggo una frase.
Mi ek vakya vacat ahe.
Mi एक वाक्य वाचत आहे.
Io leggo una lettera.
मी एक पत्र वाचत आहे.
मी एक पत्र वाचत आहे.
Io leggo un libro.
मी एक पुस्तक वाचत आहे.
मी एक पुस्तक वाचत आहे.
Io leggo.
मी वाचत आहे.
मी वाचत आहे.
तू लेग्जी.
तू वाचत आहेस.
तू वाचत आहेस.
लुई लेग्जे.
तो वाचत आहे.
तो वाचत आहे.
इयो स्क्रिवो.
मी लिहित आहे.
मी लिहित आहे.
इयो स्क्रिवो una lettera.
Mi ek mulakshar lihit ahe.
Mi ek mulakshar lihit ahe.
Io scrivo una parola.
Mi ek shabd lihit ahe.
Mi ek shabd lihit ahe.
Io scrivo una frase.
Mi ek vakya lihit ahe.
Mi ek vakya lihit ahe.
Io scrivo una lettera.
Mi ek patra lihit ahe.
Mi ek patra lihit ahe.
Io scrivo un libro.
Mi ek pustak lihit ahe.
Mi ek pustak lihit ahe.
Io scrivo.
Mi lihit ahe.
Mi lihit ahe.
Tu scrivi.
Tu lihit ahes.
Tu lihit ahes.
Lui scrive.
To lihit ahe.
To lihit ahe.